पाऊस पडेल काय असं भोलानाथ नंदी बैलाला मोठी माणसं भविष्य विचारतात हे मुलांनी पाहिलंय. आपणही भोलानाथला भविष्य विचारावं असं मुलांना वाटतं. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय असं भविष्य भोलानाथला ही मुलं विचारतात अशी माझी एक कविता आहे. मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. तो मला म्हणाला, तू लिहिलेलं सांग सांग भोलानाथ हे गाणं माझ्या मुलाला अतिशय आवडतं, तो ते सारखा म्हणत असतो. माझ्या मित्राने आपल्या मुलाशी माझी ओळख करून दिली. हे मंगेश पाडगावकर काका, सांग सांग भोलानाथ हे गाणं यांनी लिहिलंय. त्या मुलाने अगदी प्रेमाने माझ्याकडे पाहिलं आणि तो आपल्या वडिलांना म्हणाला, नाही हे पाडगावकर काका नाही, हे भोलानाथ काका. आणि तो मुलगा मला भोलानाथ काकाच म्हणायला लागला. माझा असा भोलानाथ नंदीबैल झाला हा माझ्या आयुष्यातला मोठ्या आनंदाचा क्षण होता. हा आनंदाचा क्षण मला माझ्या गाण्याने दिला.
बोलाना अरशे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.
Power.